नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी सुवर्णा खेडेकार तुमकां प्रादेशिक खबरो दिता. मुखेल खबरो. मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांच्या हस्तुकी आयज कुशावती आनी साळावली ह्या नांवाच्यो दोन फेरीबोटीचे बेती पणजी रुटाचेर लोकार्पण केले. राज्यातल्या सगळ्या रवींद्र भवनामदी साखळी रवींद्र भवन सगळ्यांत बरें आसा अशें मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी म्हटलां. काँग्रेस फुडाऱ्यांनी शिरगांवचे लयराई आनी म्हापशेची मिलाग्रीस सायबिणीच्या थळाक भेट दिवन गोंयचे जनतेच्या बऱ्या खातीर प्रार्थना केली. आनी गोंय शालांत मंडळान घेतिल्ल्या इयत्ता 10वेच्या परिक्षेचो निकाल आयतारा 26 एप्रिलाक सांजे 5 वरांचेर पर्वरी हांगा जातलो. पुराय खबरो. मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांच्या हस्तुकी आयज कुशावती आनी साळावली ह्या नांवाच्यो दोन फेरीबोटींचे लोकार्पण जाले. बेती पणजी रुटाचेर ह्यो फेरीबोटी सेवा दितल्यो. ह्या रुटार चड प्रवाशी आशिल्ल्यान फेरीबोटी वाडोवच्यो अशी मागणी ह्यान पयली थळाव्या पंचायतींनी केल्ली. ह्या वेळार न्हंय येरादारी मंत्री सुभाष फळदेसाय, साळगांवचे आमदार केदार नायक, जिल्लो पंचायत वांगडी रेशमा बांदोडकर तशेंच हेर मानेस्त हाजीर आशिल्ले. फेरीबोटीच्या लोकार्पणा उपरांत मुखेलमंत्री प्रमोद सावंत हांच्या वाडदीस मनयलो. गोंय सरकार गोंयकारांक बरी सुविधा दिवपाक म्हत्व दिता. ह्यो फेरीबोटी ह्या न्हंय येरादारी मार्गाचो उपेग करपी मनशा खातीर म्हत्वाच्यो थारतल्यो अशें ह्या वेळार मुखेलमंत्र्यांनी म्हटला. साखळीचे रवींद्र भवन हो दिवचल आनी सत्तरी तालुक्या खातीर कला आनी संस्कृतायेचो पूल थारला. राज्यातल्या सगळ्या रवींद्र भवनामदी साखळी रवींद्र भवन सगळ्यांत बरें आसा अशें मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी सांगलें. रवींद्र भवनांत अतिरिक्त सुविधा खातीरच्या कामाचो बुनयादी फातर घालपाच्या सुवाळ्यांत ते उलयताले. ह्या सुविधांचो लोकांक फायदो जातलो. ह्या कार्यावळीक साखळी नगराध्यक्ष सिद्धी प्रभू पोरप आनी हेर हाजीर लोक हाजीर आशिल्ले.
ब्लॅक बॉक्स कॅफेटेरिया आनी अलॉंग विथ द 600 कॅपेसिटी हॉल हो जो आसा हो बांदता आनी त्याच बरोबर जे आमी म्हणटा बर्थडे फंक्शन्स ऑर्गनायज करपा खातीर आनी एक धाकटो हॉल म्हणजे तांकां फक्त कोणाचे बर्थडे खातीर घेवपाचो आसात जेणे करून तांकां ह्या सगळ्या पद्दतीच्यो एक्टिविटीज पावसान गिमान सगळ्या पद्दतीच्यो एसी थिएटरांत तांकां पिक्चरूय पळोवपाक मेळच्यो आनी ह्यो एक्टिविटी करपाक मेळच्यो म्हणून दीस इज अ फ्युचरिस्टीक फुडल्या 25 वर्सांक साखळेकारांची गरज ओळखून जी फेसिलिटीज तांकां हांगासर आमी अवेलेबल करून दिता.
काँग्रेस फुडाऱ्यांनी शिरगांवचे लयराई आनी म्हापशेची मिलाग्रीस सायबिणीच्या थळाक भेट दिवन लोकांच्या बऱ्या खातीर प्रार्थना केली. विरोधी पक्ष फुडारी युरी आलेमांव, केपेचे आमदार एल्टन डिकॉस्ता हांचे वांगडा काँग्रेसीच्या वरिष्ठ फुडाऱ्या वांगडा घेवन शिरगांवच्या श्रीदेवी लयराई देवूळ आनी म्हापशेची मिलाग्रीस सायबिणीक भेट दिली. दोनूय सुवातांचेर फुडाऱ्यांनी गोंयच्या लोकांची शांतता, समृद्धी आणि सर्वांगीण कल्याणा खातीर आशीर्वादाची मागणी करीत प्रार्थना केली. ही भेट विविधतेच्या एकवटेचो, गोयचे समृद्ध परंपरेचो आदर आणि स्वीकार करीत राज्याच्या सांस्कृतिक आणि जातीय एकचाराप्रती काँग्रेस पक्षाची वचनबद्धताय दाखयता असे युरी आलेमांव हांणी म्हटले. गोय राज्य शिक्षण प्रशिक्षण आणि संशोधन मंडळान सगळ्या शाळांनी चालीक लायिल्ली करियर जागोर कार्यावळ आयज श्री अमेय उच्च माध्यमीक विद्यालय कुर्टी फोंडा हांगा जाली. अमेय विद्या प्रसारक मंडळाची उच्च माध्यमीक शाळा आणि दादा वैद्य हायस्कूल कुर्टी फोंडा ह्या शाळांचे 10वे आणि 12वेचे सगळे विद्यार्थी ह्या कार्यावळीक हाजीर आशिल्ले. 10वेची परिक्षा दिल्ल्या विद्यार्थ्यांनी ह्या करियर मार्गदर्शन सत्रांत वांटो घेतलो. दरेकल्याक बुद्धी आणि कार्यक्षमता असता पूण करियराच्या यशा खातीर वृत्ती खूप महत्वाची असता असे ह्या वेळार उलोवप यांनी सांगले. अमेय उच्च माध्यमीक शाळेची करियर राजदूत दिप्ती वायंगणकर हांणी विद्यार्थ्यांक मार्गदर्शन केले. 10वे वर्गातल्यान 11वी वर्गान वतना इश्टांच्या सल्ल्यान न्हय तर आपल्या आवडीच्या विशयान अभ्यास करचो असे वायंगणकर हांणी सांगले. ह्या वेळार दादा वैद्य हायस्कुलाची करियर राजदूत प्रतिभा नाईक हाजीर आशिल्ली. दादा वैद्य हायस्कूल पालक संघटनेचे अध्यक्ष नामदेव नाईक आणि अमेय उच्च माध्यमिक शाळा पालक संघटनेचे उपाध्यक्ष सनिशा गावडे हांणी करियर जागोर पुस्तिका प्रदर्शित केली. या पुस्तिकेन QR कोडातल्यान जायत्या शिक्षणीक कार्यावळी आणि अभ्यासक्रमाची माहिती मिळू येता असे त्यांनी सांगले. दादा वैद्य हायस्कुलाचे मुख्याध्यापिका सुषमा पाटील आणि सगळ्यांचे उपकार मानले. या खबरो तुम्ही आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी ऐकतात.
तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजीच्या म्हादई चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन, तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन एक्सचेर आमकां फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
गोंय शालांत मंडळान घेतिल्ल्या येत्ता 10वीच्या परिक्षेचो निकाल आयतारा 26 एप्रिलाक सांजे 5 वरांचेर पर्वरी हांगा शालांत मंडळाच्या मंथन सभाघरांत जाहीर जातलो. ही परिक्षा 13 मार्च 2026 ते 9 एप्रील 2026 मेरेन राज्यातल्या 32 केंद्रांनी जाल्ली. 1819 विद्यार्थी आणि 9840 विद्यार्थिनी मेळून 2659 विद्यार्थ्यांनी ही परिक्षा दिल्ली. हे भायर खाजगी विद्यार्थी लेगीत परिक्षेक बशिल्ले. 10वेचो निकाल शालांत मंडळाच्या संकेतथळार www.gbshse.in लेगीत उपलब्ध जातलो अशें मंडळान कळीत केला. गोंयांत 2022 सावन मलेरिया ह्या दुयेंसाचें प्रमाण 0 जालां. ताका लागून राज्याक मलेरिया निर्मुलनाचो दर्जो मेळूं येता अशी माहिती वॅक्टरबॉर्न रोग नियंत्रणाचे प्रभारी भलायकी अधिकारी डॉ कल्पना महात्मे हांणी दिली. संवसारीक मलेरिया दिसाच्या कार्यावळीत त्यो उलयताल्यो. राज्य अधिकाऱ्यांनी आता पयले पावल म्हूण दक्षिण गोंय जिल्ह्याक मलेरिया निर्मुलनाचो दर्जो दिवपा खातीर अर्ज केला अशी माहिती तांणी ह्या वेळार दिली.
सो एव्हरी इयर आमकां थीम असता, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया दिता. सो ड्रिवन टू एंड ह्या वर्साचो थीम म्हणजे ड्रिवन टू एंड मलेरिया. नाव वी कॅन, नाव वी मस्ट. सो आता कितें जाला, वी आर ऑल द स्टेट्स आर गोईंग फॉर मलेरिया एलिमिनेशन, स्पेशली गोवा फॉर दॅट मॅटर. गोवा इज एक्सपेक्टेड, गोवा डझंट हॅव इंडिजिनियस केसीस फ्रॉम 2022 ऑनवर्ड. इंडिजिनियस लोकल केसीस, नो डेथ्स फ्रॉम 2018. सो गोवा हॅज क्वालिफाईड फॉर एलिमिनेशन.
बोंडला प्राणी संग्रहालयांत भेट दिवपी पर्यटकांक आता हांगा फिरप चड सुईचे जातले. रान खात्यान पर्यटनाच्या सुई खातीर 6 आसनांची वेवस्था आशिल्ली इलेक्ट्रीक बग्गी सेवा सुरू केल्या. गोंय राज्य रान विकास महामंडळाचे अध्यक्ष आमदार देविया राणे हांच्या हस्तुकी या बग्गीचे हालीच उक्तावण जाले. बोंडला अभयारण्यात व्हड संख्येन पर्यटक रानटी जनावरां पळोवपाक व्हडा उमेदीन येतात. सगळे प्राणी पळोवपाचे जाल्यार खूप पायपीट करची पडटा. या इलेक्ट्रीक बग्गीक लागून ज्येष्ठ नागरिक, ल्हान भुरगी सयत कुटुंबीक सहल आणि पर्यटनात येवपी पर्यटकांक बोंडलाची भोवडी चड सोयीची जातली. प्राणी संग्रहालयान सयत हांगाच्या निसर्ग पर्यटनाच्या हेतान कुटिरांनी रावपी पर्यटकांक लेगीत यो वच करप सोपे जातले. बोंडला प्राणी संग्रहालयांत सुरू जाल्ल्या भितरच्या बग्गी येरादारीक लागून पर्यटनाक आनीक चालना मेळटली असो विश्वास आमदार देविया राणे हांणी उक्तायलो. ह्या वेळार प्रधान रानपाल कमल दत्ता आनी हेर मानेस्त हाजीर आशिल्ले. फोंडा हांगच्या खांडेपारच्या MIVK हायस्कुलान भलायकी तपासणी आनी रक्तदान शिबिराचे आयोजन केल्ले. रोटरी क्लब ऑफ पणजी, कुर्टी खांडेपार पंचायत, इंडियन रेडक्रॉस सोसायटी, हेल्थवे नर्सिंग होम आणि ASG ह्या हॉस्पिटलाच्या ह्या जोड पालवान हा उपक्रम राबयलो. हे शिबीर सर्गेस्त श्री नरसिंह खांडेपारकर हांच्या उगडासना या दिन आणि त्यांच्या 100 वर्षाच्या गौरवशाली वारशाच्या निमित्तान आयोजित केले. या वेळार रोटरी क्लब ऑफ पणजीचे अध्यक्ष प्रशांत कैसरे, इंडियन रेडक्रॉस सोसायटीचे अध्यक्ष गौरीश थोंड आणि व्यवस्थापन समितीचे वांगडी सलीम इसानी आणि हेर मानेस्त हाजीर आशिल्ले. ही असा एक कळवणी आकाशवाणी पणजी केंद्राच्या कोकणी खबरा विभागावरवी कंत्राटी पद्धतीचे वृत्त निवेदक घेवपाचे असात. पात्र उमेदवारा कडल्यान त्या खातीरचे अर्ज मागयल्यात. उमेदवार पदवीधर असप गरजेचे असा. तशेंच पिराय 21 ते 50 वर्सां मदगतीची असूंक जाय. अर्ज करपाची निमाणी तारीख 17 मे 2026 अशी असा. हवामान. पणजी हवामान खात्यान 24 ते 26 एप्रील ह्या काळांत राज्यांत वादळी पावस जोगला आनी वराक 30 ते 40 किलोमीटर वेगाचो वारो व्हावपाचो अदमास उक्तायला. उत्तर आणि दक्षिण गोंयांत कांय जाग्यांचेर ह्या स्थितीचो परिणाम जाणवतलो. ह्याच काळांत उष्ण आणि दमट हवामान कायम सुरू करून खास करून नागरिकांक गरमीचो त्रास जावपाची शक्यता आसा. 27 ते 30 एप्रील दरम्यान हवामान स्थिर रावपाचो अदमास आसा. नागरिकांनी वादळी हवामानांक सुरक्षीत ठिकाणी रावचे अशें कळीत केला.
शाम को बारिश के चांसेस और साथ ही डिसकम्फर्ट वेदर मॉर्निंग, लेट मॉर्निंग एंड आफ्टरनून में. सो ये जो परसिस्ट हो रहा है सिचुएशन, एंड आज 24, 25 एंड 26 फोरकास्टेड है कि हॉट एंड ह्यूमिड वेदर इन लेट मॉर्निंग एंड आफ्टरनून के लिए होगा, जिसमें टेम्परेचर रेंज वी आर एक्सपेक्टिंग बिटवीन 35 to 36 degrees Celsius.
परतून एक फाउट मुखेल खबरो. मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांच्या हस्तुकी आयज कुशावती आणि साळावली नावाच्यो दोन फेरीबोटींचे बेती पणजी रुटाचेर लोकार्पण केले. राज्यातल्या सगळ्या रवींद्र भवनामदी साकळी रवींद्र भवन सगळ्यांत बरे अशें मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी सांगला. काँग्रेस फुडाऱ्यांनी शिरगांवची लयराई आनी म्हापशेची मिलाग्री सायबिणीच्या थळांक भेट दिवन गोंयच्या जनतेच्या बऱ्या खातीर प्रार्थना केली. आनी गोंय शालांत मंडळान घेतिल्ल्या इयत्ता 10वीच्या परिक्षेचो निकाल आयतारा 26 एप्रिलाक सांजे 5 वरांचेर जाहीर जातलो. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोंपल्यो. आमचें फुडलें खबरापत्र तुमकां फाल्यां सकाळीं 7:25 आयकुपाक मेळटलें. तो मेरेन नमस्कार.